नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी आजपासून पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी उमेदवारांच्या अर्जांची छाननी सुरू होणार आहे. काल अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून कालपर्यंत 1698 उमेदवारांनी अर्ज भरले. बिहारमध्ये 6 नोव्हेंबरला पहिल्या टप्प्यासाठी 18 जिल्ह्यातील 121 जागांकरता मतदान होणार आहे. आजपासून दिवाळीला सुरुवात झाली असून देशात धनत्रयोदशीचे पावन पर्व साजरे होत आहे. या शुभ दिवशी धन्वंतरी, कुबेर आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते, तसंच सोन्या चांदीची खरेदीही केली जाते. धनत्रयोदशीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. या पावन पर्वानिमित्त सर्वांना सुख, समृद्धी आणि आरोग्य लाभो अशा शब्दात त्यांनी देशबांधवांप्रती भावना व्यक्त केल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी धनत्रयोदशीनिमित्त जनतेला उन्नती आणि चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. देशातल्या प्रत्येक आदिवासी गावाला स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण बनवण्याच्या उद्देशाने आदिकर्मयोगी अभियान सुरू करण्यात आल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आयोजित आदिकर्मयोगी अभियानावरच्या राष्ट्रीय परिषदेला त्यांनी काल संबोधित केलं. यावेळी राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते धरती आबा जनभागीदारी अभियानामध्ये सर्वोत्कृष्ट राज्य म्हणून महाराष्ट्र आणि आदिकर्मयोगी अभियानात सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी गडचिरोली जिल्ह्याला पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. नंदुरबार जिल्ह्यातल्या प्रकाशा इथं दिवाळी प्रकाश पर्वानिमित्त तापी आरती सेवा समितीच्या वतीनं तापी नदी काठावरील संगमेश्वर महामंदिर परिसरात महाआरती आणि 11,000 दिव्यांची रोषणाई करण्यात आली. यावेळी हा परिसर दिव्यांच्या प्रकाशांनी उजळून गेला. गेल्या काही महिन्यांपासून या ठिकाणी तापी आरती सुरू करण्यात आली आहे. दीपसोहळ्यासाठी आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्या उपस्थितीत भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. अलिबाग इथले पत्रकार हर्षद कशाळकर यांना झालेल्या मारहाण प्रकरणी माजी आमदार जयंत पाटील यांना अलिबागच्या न्यायालयानं दोषी ठरवून 5,000 रुपयांची नुकसान भरपाई आणि 1 वर्ष चांगल्या वर्तवणुकीचं हमीपत्र लिहून देण्याचा आदेश दिला आहे. 2019 झालेल्या निवडणुकात वार्तांकन करण्यासाठी हर्षद कशाळकर मतदान केंद्रात गेले असता तिथं जयंत पाटील यांनी कशाळकर यांच्या कानशिलात लगावली होती. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर 6 वर्ष खटला चालला. त्याचा निकाल काल लागला. धाराशिव जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी 292 कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या नुकसानीपोटी महायुती सरकारनं 189 कोटी रुपये उपलब्ध करून दिले असून त्याचे वितरणही सुरू झाले असल्याचं त्यांनी सांगितलं. फळपीक विमा योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पात्र शेतकऱ्यांना 90 कोटी रुपयांची पीक विमा नुकसान भरपाई वितरित करण्यास सुरुवात झाली आहे. पीक विमा नुकसान भरपाई वितरित करणारा सिंधुदुर्ग हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे. अकोला इथं कृषी महाविद्यालयात ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत वणी रंभापूर गावात विद्यार्थ्यांनी फार्म टू फूड या संकल्पनेवर आधारित प्रात्यक्षिक सादर केली. शेतातील उत्पादनांचं मूल्यवर्धन करून अधिक उत्पन्न मिळवण्याचे मार्ग दाखवणे हा यामागचा उद्देश आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी केवळ प्रक्रिया उद्योगाचं महत्व स्पष्ट करण्यासोबतच ग्रामीण महिलांना लघु उद्योगातून स्वावलंबनासाठी मार्गदर्शन मिळालं. पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातल्या विक्रमगड बांबू उद्योग प्रोड्युसर कॉपरेटिव्ह लिमिटेड या कंपनीच्या महिला कामगारांनी बांबूपासून पर्यावरणपूरक आकाशकंदील तयार करण्यावर भर दिला आहे. या पर्यावरणपूरक आकाशकंदिलांना भारतासह परदेशातही पसंती मिळत आहे. महिलांनी यंदा 5,000 जास्त आकाशकंदील तयार केल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं. डेन्मार्क इथं सुरू असलेल्या पुरुषांच्या दुहेरी बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. उपांत्य फेरीच्या सामन्यात या जोडीचा जपानच्या ताकुरो होकी आणि युगो कोबायाशी यांच्याशी सामना होईल. 65 मिनिटं चाललेल्या सामन्यात उपांत्यपूर्व सामन्यात BFW जागतिक स्पर्धेत कांस्यपदक विजेता सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांनी रियान अर्दियांतो आणि रहमत हिदायत यांचा पराभव केला. पुरुषांच्या दुहेरी स्पर्धेत भारताचा लक्ष्य सेन पराभूत झाला असून त्याचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हिंगोली इथं आज आणि उद्या जागर संविधानाचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवाजीराव देशमुख सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमात संविधानावर आधारित विविध सादरीकरण होणार आहेत. राज्यात आज आणि उद्या मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे, तर विदर्भात या काळात हवामान कोरडं राहील. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.